गळा किंवा सात काय ते तुम्ही
काही मांडवी वाचादारी, काही मांडवी वाचादारी, हळदीबाईच वाळवान, हळदीबाईच वाळवान, नवऱ्या बाळाच किळवान, नवऱ्या बाळाच किळवान, असं ना. काही मांडव तुम्ही घाला, घाला मांडव तुम्ही घालाय, मिळी रविल्या चव कोणी, मिळी रविल्या चव कोणी, मिळी रविल्या चव कोणी, काही नव बिऱ्याच्या बनी, उभ्या राहल्यात सवासनी, उभ्या राहल्यात सवासनी, काही मांडव तुम्ही घाला, घाला मांडव तुम्ही घालाय, जोता सोडून सवहात, जोता सोडून सवहात, जोता सोडून सवहात, नवऱ्या बाळाच गण ग्वात, नवऱ्या बाळाच गण ग्वात, नवऱ्या बाळाच गण ग्वात, काही मांडव तुम्ही घाला, आणि मांडव तुम्ही घालाय, मिळी रविल्या इसतीस, मिळी रविल्या इसतीस, मिळी रविल्या इसतीस, नवऱ्या बाळ मोत्याई याचा घस, बाळ मोत्याई याचा घस, बाळ मोत्या ग याचा घस,
सरळ दळण ते काय, सरळ दळण
दळप, दळप
दळप रे ते ते मागणं ते सांगतो
शेवटी,
शेवटी सांगतो आणि
शेवटीच म्हणतात आठवायला म्हणून. जीवाला जड लागेल
काही हळद दळतान, आणि हळद दळतान, इंजुबाईला दाडा चेटी, इंजुबाईला दाडा चेटी, इंजुबाईला दाडा चेटी, याव बाळाच्या लग्नासाठी, याव बाळाच्या लग्नासाठी, याव बाळाच्या लग्नासाठी, काही हळद दळतान, काही हळद दळतान, बिरुदेवाला दाडा चेटी, बिरुदेवाला दाडा चेटी, बिरुदेवाला दाडा चेटी, बिरुदेवाला दाडा चेटी, याव बाळाच्या लग्नासाठी, याव बाळाच्या लग्नासाठी, काही तोराचा नवहिरा, आणि तोराचा नवहिराय, शिरी बनाला जाईना, शिरी बनाला जाईना, शिरी बनाला जाईना, काही एक तोळ्याच्या अंगठीलाय, मामा कबूल होईना, मामा कबूल होईना, काही तोराचा न बहिरा, आणि तोराचा न बहिराय, त्यो पा तो का जाईल गाडीतून, तो का जाईता गाडीतून। तो का जाईता गाडीतून, काही सोन्याच्या मंडळीला बाळा जपई गाडीतून, बाळा जपई गाडीतून।
शब्द म्हणजे बोलून आपण काय, आपल्याला प्रत्येक वेळी शब्दांचं हेच होत, यांची भाषा आणि आपली भाषा थोडा फरक पडतोय ना।
वाक्यात
ना सांगते
म्हटलं जाते।